नमस्कार शेतकरी बांधव, मागच्या वेळेस अनेक शेतकरी फक्त विचार करत राहिले आणि आता पश्चाताप करत आहेत. मी राजेश बोलतोय, भारतीय सैन्यात मेजर होतो. ती चूक पुन्हा करू नका. तुमचं नाव आधीच योजनेत आहे. 90 ते 95% अनुदानात क्रॉम्प्टन 30 दिवसांत पंप बसवतो. प्रत्येक जिल्ह्यात सेवा केंद्र, 48 तासांत सेवा, 5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचा विश्वास. मदत हवी असेल तर आत्ताच एक दाबा. सेनेनम शिकवलम देश असो वा शेत, विश्वास महत्त्वाचा असतो. हा विश्वास क्रॉम्प्टननं कमावला आहे. काल 2 व्हिडिओ पाठवले होते शेतकऱ्यांच्या कथेसोबत, ते पहा आणि योग्य निर्णय घ्या. एक दाबा.